आठपाट नगराची ऐका ही कहाणी। आठपाट नगराची ऐका ही कहाणी। राज्य करीत होते तेथे राजा आणि राणी। होती राजकन्या एक रंगरूपाची खाण। होती राजकन्या एक रंगरूपाची खाण। तिच्यात एकच उणीव नव्हती सौजन्याची जाण। होड तिची मोडली खाशी शिक्षा तिला केली कशी। ऐका आहो ऐका ऐका देऊन कान। कलाकार श्रोत्यांचा राखू या मान। उठू नका बोलू नका जाऊ नका कोणी। उठू नका बोलू नका जाऊ नका कोणी। आठ पाठ नगराची ऐका ही कहाणी। आठ पाठ नगराची ऐका ही कहाणी।